यांचे हे गळा जे आहे ना अशी फक्त हे आवाज
त्यांचा रामाच्या गाण्याची सुरुवात केली तर रामाचं
शेताचं पंढरपूरचं आवाज त्या दुखी लागल्या झोपत आली बाय बसण्या इतकी सात म्हणजे जवानीच होते ती आता आता वयात झाले होते कोणते दिसे वयस फरक होतो असं होत जवानीचा आवाज आणि वयाचा आवाज बदल
आता तुम्ही म्हणलं ना आपण जुना काळ आहे.